नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो: सुदारीत जीएसटीचो लाव सर्वसामान्यांक खूब बऱ्या पद्दतीन जातलो असो विश्वास भाजपाचे राष्ट्रीय म्हणयारे तुहीन सिन्हा हांणी आयज पत्रकार परिशदेंत उक्तायलो. गोंय हे संवसारभर फामाद आशिल्ले नामनेचे पर्यटन स्थळ, सन सँड अँड सी सयत गोंयांत एडव्हेंचर वेलनेस तशेंच खाणा जेवणाचें केंद्र जावपाची तांक आसा अशें पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी म्हटलां. सरकारी अधिकाऱ्यांक तांचें काम आनी कर्तव्य योग्य तरेन करपाक सोंपें जावचें म्हूण मार्गदर्शक तत्वां लागू करपाची गरज उदका स्त्रोत मंत्री श्री सुभाष शिरोडकर हांणी उक्तायला. आनी गोंय क्रिकेट संघटनेचे आयज जाल्ले वेंचणुकेंत चेतन देसाय हांच्या पॅनलान परिवर्तन गटाक हारयले आनी ही वेंचणूक जिखली. पुराय खबरो: सुदारीत जीएसटीचो लाव सर्वसामान्यांक खूब बऱ्या पद्दतीन जातलो असो विश्वास भाजपाचे राष्ट्रीय म्हणयारे तुहीन सिन्हा हांणी आयज उक्तायलो. ते पणजे भाजप कार्यालयांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार उलयताले. जीएसटीतल्यान आयिल्ल्या येणावळींतल्यान बऱ्यो साधन सुविधा भाजपाचे सरकार नागरिकांक दिवंक शकता अशें तांणी म्हटलां. 2017 वर्सा जेन्ना जीएसटी लागू केल्ली त्या वेळार देशभरांत 65 लाख नोंदणीकृत जीएसटी अकाउंट्स आसले, जाल्यार तातूंतले 7 लाख कोटी रुपया येणावळ सरकाराक येताली. आतां हो आंकडो वाडला. लेखी नोंदी प्रमाण सद्याक 1,51,00,000 नोंदणीकृत जीएसटी अकाउंट्स आसात, जाल्यार तातूंतल्यान 22 लाख कोटी रुपया इतली येणावळ मेळटा अशें तांणी म्हटलां. ह्या वेळार गोंय प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक तशेंच आमदार दाजी साळकार, भाजपाचे फुडारी सिद्धार्थ कुंकळेकर हाजीर आशिल्ले.
शुरुआत के समय केवल 65 लाख रजिस्टर्ड अकाउंट्स थे जीएसटी. कुल रेवेन्यू जीएसटी के द्वारा उस समय पूरे साल का 7 लाख करोड़, 8 वर्षों में बढ़कर 1,51,00,000 रजिस्टर्ड जीएसटी अकाउंट्स हैं. 22 लाख करोड़ जो है जीएसटी रेवेन्यूज आते हैं सरकारों को, जो केंद्र सरकार और अन्य विभिन्न राज्य सरकारों में वितरित होते हैं.
गोंय हे संवसारभर फामाद आशिल्ले नामनेचे पर्यटन थळ, सन सँड अँड सी सयत गोंयांत एडव्हेंचर वेलनेस तशेंच खाणा जेवणाचें केंद्र जावपाची तांक आसा अशें पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी म्हटलां.
The Restaurant Association of India is holding the summit here as far as their fourth edition goes. Whole sum up of lakhs of restaurants coming together. And that's a summit with a food for thought that we are actually not only promoting conventions, but through these conventions, a lot of food for thought will happen in this type of summits, which will allow us to be the true culinary capital of the country.
ते गोंयांत नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया वतीन पणजे आयोजीत खासा परिशदे वेळार मुखेल सोयरे म्हूण उलयताले. ह्या वेळार संघटनेचे अध्यक्ष सागर दर्यानी तशेंच पणजे महापालिकेचे मेयर रोहित मोन्सेरा तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. आयज आनी फाल्यां ही परिशद चलतली. ह्या परिशदेंत हॉस्पिटेलिटी इंडस्ट्रीतल्या सुमार 1,500 प्रतिनिधींनी वांटो घेतला, जाल्यार ह्या मळावेले सुमार 60 तज्ञ ह्या वेळार मार्गदर्शन करतले. कलकत्ता, हैदराबाद, चेन्नय उपरांत गोंयांत ह्या परिशदेच्या 4थ्या आवृत्तीचें आयोजन केलां. सरकारी अधिकाऱ्यांक तांचें काम आनी कर्तव्य योग्य तरेन करपाक सोंपें जावचें हे खातीर तांच्या कामा खातीर स्पश्ट मार्गदर्शक तत्वां लागू करपाची गरज आसून कामाचो प्राधान्यक्रम, ताची भुमिका वा खासा उद्दिश्टां थारोवप अशा गजालींचो मार्गदर्शक तत्वांनी आसपाक जाय अशें उदका स्त्रोत मंत्री श्री सुभाष शिरोडकर हांणी सांगले. उदका स्त्रोत मंत्री श्री सुभाष शिरोडकर काल पर्वरी हांगाच्या सिंचाई भवनांत आयोजीत अभियंता कार्यावळींत मुखेल सोयरे म्हूण उलयताले. भारतांतले म्हान अभियंते आनी दूरदर्शी श्री मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हांच्या जयंती निमतान हो दीस मनयतात. कार्यावळीक उदका स्त्रोत खात्याचे सचीव श्री सरप्रीत सिंग गिल, खात्याचे मुखेल अभियंता ज्ञानेश्वर सालेलकर, अभियंते मुख्य अभियंतो अंकुश गांवकर आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. जहाज बांदणी, दर्यातले पर्यटन तशेंच थळाव्या नुस्तेमारी समाजाक आदार दिवपा खातीर गोंय सरकार स्टेट मरीन टायम बोर्डाची स्थापणूक करतले अशी म्हायती न्हंय येरादारी मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. मरीन टायम्स वाठारांत नोकऱ्यांच्यो संदी आसात, ताचो तरणाट्यांनी लाव घेवपाक जाय, तशेंच ह्या मंडळाच्या स्थापणुकेचो व्हडा उद्देगाक आनी ल्हान उद्देगाक फायदो जातलो अशें मंत्री फळदेसाय हांणी म्हटलां. सरकार जहाज बांदकामाचो पदवी अभ्यासक्रम सुरू करपाचो यत्न करीत आसा. जहाज बांदकाम परिशद अमृतकाल विजन 2047 कडेन भारताचो जहाज बांदकामाच्या कार्यावळींतले ते मुखेल सोयरे म्हूण उलयताले. जाल्यार भारत सरकारान नोडल एजन्सी म्हूण नेमिल्ल्या कोची मेट्रो रेल लिमिटेडच्या तज्ज्ञ पंगडान गोंयान वॉटर मास ट्रान्समीट सिस्टम चालीक लावपा खातीर अभ्यास सुरू केला अशी माहिती मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
गोंय क्रिकेट संघटनेचे आयज जाल्ले वेंचणुकेंत चेतन देसाय हांच्या पॅनलान परिवर्तन गटाक हारयले आनी ही वेंचणूक जिखली. अध्यक्ष पदाचे वेंचणुकेंत चेतन देसाय पॅनलाचे महेश देसाय हांणी परिवर्तन पॅनलाचे महेश कांदोळकर हाका हारयले. चेतन देसाय पॅनलाचे सगळे उमेदवार जैतिवंत थारले. हे वेंचणुकेंत सगळ्या 107 क्लबांच्या प्रतिनिधींनी मतदान केले. अध्यक्ष महेश देसाय, उपाध्यक्ष परेश फडते, सचिव तुळशीदास शेटये, सहसचिव अनंत नायक, भांडारी सय्यद अब्दुल माजीद आणि वांगडी पदाच्या वेंचणुकेंत महेश मेहकी हाका जैत मेळ्ळा. राज्यातले क्लब तशेंच क्रिकेटी खातीर वावूर करपाक म्हजे प्राधान्य आसतले अशे नवे अध्यक्ष चेतन देसाय हांणी सांगले. राज्य सरकारच्या वजन आणि माप खात्यान गिरायक जागृताय करपा खातीर गोवा ग्राम ह्या ई नेमाळ्याची 5वी आवृत्ती उजवाडायल्या. गिरायक जागृताय, गिरायकाचो आवाज वाडोवप हे केंद्रीय संकल्पने खाला गिरायक चळवळीन मुखार आशिल्ल्या जायत्या जाणांचे लेख गोवा ग्रामाच्या 5व्या आवृत्तीन उजवाडाक आयल्यात. आयच्या काळात गिरायकाक जाय आशिल्लो माल आणि वस्तू सहजपणान मेळटा आणि ताचे खातीर गिरायकाची चड जागृत आणि सादूर रावपाक जाय असे वजन आणि माप विभागाचे निरीक्षक नेमाळ्याचे संपादक अरुण पंचवाडकर हांणी गोवा ग्राम ह्या ई नेमाळ्याच्या संपादकीयातल्यान सांगला. या नेमाळ्यान गिरायकाच्या समस्या जापो दिल्यात आणि गिरायकांक मार्गदर्शन करून राज्यात गिरायक जागृताय घडोवपाचे काम सुरू असा. पशुपालन आणि पशुवैजकी सेवा खात्यान पणजेच्या मिशन रॅबीजच्या जोडपालवान संवसारीक रॅबीज दिसा निमतान जागृताय मोहीम आखल्या. रॅली, उलोवप, पॅम्पलेट वाटप, रॅबीज विशीं माहिती उजवाडावप वेगवेगळ्या थळाव्या संस्थांनी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी सुण्यांच्या चावपाविषयी माहिती उजवाडावप, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी भौसाक विद्यार्थ्यांक सुण्याच्या वागणुकेविषयी शिक्षण दिवपाची येवजण आखल्या. ही मोहीम दक्षिण गोंयच्या 4 तालुक्यांनी म्हळ्यार साश्टी, सांगे, केपें आणि मुरगांवां 28 सप्टेंबर 2025 सावन सुरू जातली. तशेंच ह्या 4 तालुक्यांनी संवसारीक रॅबीज दिसा सावन म्हळ्यार 28 सप्टेंबर सावन सुरू जावन 6 महिने चलतली. मडगांवचो राजा म्हणून फामाद आशिल्ल्या दावल्ली हांगच्या श्री समर्थगड देवळांतल्या 21 दिसांच्या गणपतीचे आयज विसर्जन जावपाचे असून सध्या ही विसर्जन मिरवणूक चालू असा. या मिरवणुकेन हजारांनी भाविक वडा उमेदीन आस्पावीत जाल्यात. आज दनपारां श्री समर्थ मंदिरा कडल्यान ही मिरवणूक सुरू जाली. मडगांव बाजाराक फेरो मारून ही मिरवणूक दामबाब तळेर येतली. राती उसरां हे तळयेन गणपतीचे विसर्जन जातले. खेळान जगन्नाथपुरी ओडिसा हांगा हालींच जावपा जाल्ल्या दुसऱ्या राष्ट्रीय वरिश्ठ टी 10 टॅनिस बॉल क्रिकेट अजिंक्यपद सर्तीन गोंय बायला पंगडान कांस्य पदक जिखला. श्री जगन्नाथ दर्शन चॅरिटेबल ट्रस्टान भारतीय टी 10 टॅनिस बॉल क्रिकेट संघटनेच्या जोडपालवांनी सर्त घडोवन हाडिल्ली. तिसऱ्या पदा खातीर जाल्ल्या खेळांत गोंय पंगडान उत्तर प्रदेश बायला पंगडाचेर 8 गड्यांनी जैत जोडलें. हवामान. राज्यांत फाटले कांय दीस विसव घेतिल्ल्या पावसान परतून हाजिरी लायल्या. फाटल्या 24 वरां सांगे सगळ्यांत चड 56.6 मिलीमीटर जाल्यार सगळ्यांत उणो 4.8 मिलीमीटर पावस दाबोळे नोंद जाला. आयज पणजे चडांत चड तापमान 28.7 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 23.9 डिग्री सेल्सियस नोंद जाला. मुरगांवांत चडांत चड तापमान 27.2 डिग्री सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 24.2 डिग्री सेल्सियस नोंद जाला. परतून एक फावट मुखेल खबरो. सुधारीत जीएसटीचो लाव सर्वसामान्यांक खूब बऱ्या पद्दतीन जातलो असो विश्वास भाजपाचे राष्ट्रीय म्हणयारे तुहीन सिन्हा हांणी आयज पत्रकार परिशदेंत उक्तायलो. गोंय हें संवसारभर फामाद आशिल्ले नामनेचें पर्यटन थळ. सन सँड एन्ड आनी सी सयत गोंयांत एडवेंचर, वेलनेस तशेंच खाणा जेवणाचें केंद्र जावपाची तांक आसा अशें पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी म्हटलां. सरकारी अधिकाऱ्यांक ताचें काम आनी कर्तव्य योग्य तरेन करपाक सोपें जावचें म्हूण मार्गदर्शक तत्वां लागू करपाची गरज उदका स्त्रोत मंत्री श्री सुभाष शिरोडकर हांणी उक्तायला. आनी गोंय क्रिकेट संघटनेचे आयज जाल्ले वेंचणुकेंत चेतन देसाय हांच्या पॅनलान परिवर्तन गटाक हारयले आनी ही वेंचणूक जिखली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरांपत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.